बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, SC मधील मुलांना शासनाकडून शाळेसाठी शिष्यवृत्ती मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या शाळेतील किंवा महाविद्यालयातील शिक्षकांशी संपर्क करू शकता. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.